आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत सेमीकंडक्टर्स अभियानाअंतर्गत जेवर इथं 6वं केंद्र. छत्तीसगडमध्ये 16 महिला सदस्यांसह एकंदर 31 नक्षलींना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर. रशिया आणि युक्रेन दरम्यान आज तुर्कीमध्ये शांततेसाठी बैठक. आणि 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची सांगता, महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम. आता सविस्तर बातम्या. भारत सेमीकंडक्टर्स अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशमधील जेवर इथं सेमीकंडक्टर उत्पादनासाठीचं 6वं केंद्र स्थापित करण्याचा निर्णय काल केंद्र सरकारनं घेतला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली. सेमीकंडक्टर्स अभियानाअंतर्गत एचसीएल आणि फॉक्सकॉन या कंपन्या संयुक्तपणे हा प्रकल्प राबवणार असून याद्वारे प्रति महिना 20,000 वेफरची निर्मिती होईल तर 36 दशलक्ष डिझाईन आउटपुट एवढी त्याची क्षमता असेल अशी माहिती वैष्णव यांनी यावेळी बोलताना दिली. 5 सेमीकंडक्टर युनिट्सच्या कामाला यापूर्वीच सुरुवात झाली असून या प्रकल्पांचं बांधकाम पुढच्या टप्प्यात आहे आणि या 6व्या युनिटसह भारत धोरणात्मक महत्वपूर्ण असलेल्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासाच्या प्रवासात पुढे जात आहे. 270 शैक्षणिक संस्था आणि 70 स्टार्टअपमधील विद्यार्थी आणि उद्योजक नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या नवीनतम डिझाईन तंत्रज्ञानावर काम करत आहेत असंही वैष्णव यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याबाबतच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे विकास आणि नवीन उपक्रमाला चालना मिळेल अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यात सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. तीनही संरक्षण दलांचे मुख्य अधिकारी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. त्यावेळी राष्ट्रपतींनी आपल्या संरक्षण दलाच्या समर्पण आणि शौर्याचं कौतुक केलं. नक्षलवाद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी सुरक्षा दलाची कारवाई योग्य दिशेनं सुरू असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाईअंतर्गत 16 महिला सदस्यांसह एकंदर 31 नक्षलींना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात सुरक्षा यंत्रणेचं कौतुक केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला सोशल मीडिया संदेश उद्धृत करताना मोदी म्हणाले की नक्षलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील तेलंगण सीमेवर असलेल्या कर्रेगुट्टा टेकडीवर एकंदर 21 दिवस ही कारवाई सुरू होती अशी माहिती काल बीजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह, छत्तीसगडचे पोलीस महासंचालक अरुण देव गौतम आणि बीजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि वीर जवानांना मानवंदना देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे. येत्या 23 मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार आहे. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानसह जगाला भारतीय संरक्षण दलाची अभेद्य ताकद कळली असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयातले इतर न्यायाधीश या समारंभाला उपस्थित होते. निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी हा पदभार स्वीकारला आहे. राजकारणी, आंबेडकरवादी नेते, माजी खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल राहिलेले रा सु गवई यांचे ते सुपुत्र आहेत. 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली. सर्वोच्च न्यायालयात असताना न्यायमूर्ती गवई यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून या भागातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये अवंतीपुरा भागातील त्राल नजीक सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या दरम्यान आज सकाळपासून चकमक सुरू आहे. जम्मू आणि काश्मीर पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यानं समाजमाध्यमांवर दिली आहे. युक्रेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष तुर्की येथील इस्तांबूल इथं दोनही देशांदरम्यान शांततेसाठी थेट चर्चा करण्याचं नियोजन आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन शांतता चर्चेला उपस्थित राहणार नाहीत असं रशियानं जाहीर केलं आहे. त्याऐवजी राष्ट्रपतींचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. शिष्टमंडळातील इतर सदस्यांमध्ये उपपरराष्ट्रमंत्री मिखाईल गालुझिन, जनरल स्टाफ डायरेक्टर इगोर कोस्ट्युकोव्ह आणि संरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन यांचा समावेश आहे असं क्रेमलिननं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तीन वर्षांनंतर दोनही देश समोरासमोर चर्चेसाठीचा हा पहिलाच बैठक आहे. भारतीय तांत्रिक पथक न्यूयॉर्कमध्ये 1267 सँक्शन्स समितीच्या देखरेख पथकाशी आणि संयुक्त राष्ट्रांमधील इतर भागीदार देशांशी संवाद साधण्यासाठी दाखल झाले आहेत. ते संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी कार्यालय आणि दहशतवाद विरोधी समितीच्या कार्यकारी संचालनालयालाही भेट देतील अशी माहिती आकाशवाणीच्या सूत्रांनी दिली. 1267 सँक्शन्स कमिटी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक समिती असून ती इस्लामिक स्टेट आणि अल कायदा विरुद्ध आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू करण्याचे काम करते. अमेरिका आणि कतार दरम्यान एकंदर 1 ट्रिलियनपेक्षा अधिक किमतीचे ऐतिहासिक आर्थिक करार काल करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी अमेरिका आणि कतार यांच्यात एकंदर 243 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या आर्थिक करारांची घोषणा केली. यामध्ये कतार एअरवेजला बोईंग विमानं आणि जीई एरोस्पेस इंजिन विक्री करण्यासंदर्भातील कराराचा समावेश आहे. तत्पूर्वी ट्रम्प सौदीची राजधानी रियाद इथं झालेल्या अमेरिका आणि गल्फ सहकार्य परिषद सदस्यांच्या शिखर बैठकीला उपस्थित होते. तसंच सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल शारा यांचीही त्यांनी भेट घेतली. अमेरिकन अध्यक्ष आज संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, उबय इंडिया, इट्सी, द फ्लॅग कंपनी आणि फ्लॅग कॉर्पोरेशन यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. अशी असंवेदनशीलता खपवून घेतली जाणार नाही. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मना अशी सर्व सामग्री त्वरित काढून टाकण्याचे आणि राष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची आज सांगता होणार आहे. बिहारमधील पटनाच्या कांकरबाग इथं पाटलीपुत्र क्रीडा मैदानावर हा सोहळा पार पडेल. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, इतर प्रशासकीय अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवर, क्रीडापटू या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पदकतालिकेत 56 सुवर्ण आणि 45 रौप्य पदकं पटकावत 149 पदकांसह आघाडीवर आहे. हरियाणानं काल जोरदार कामगिरी करत 35 सुवर्ण आणि 26 रौप्य पदकं जिंकून एकंदर 107 पदकांसह दुसरं स्थान पटकावलं. राजस्थान 22 सुवर्ण पदकांसह 55 पदकांनी तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रानं काल अॅथलेटिक्स स्पर्धेत 10 सुवर्ण पदकांसह 15 पदकं मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत जेवर इथं 6वं केंद्र, छत्तीसगडमध्ये 16 महिला सदस्यांसह एकंदर 31 नक्षलींना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर, रशिया आणि युक्रेन दरम्यान आज तुर्कीमध्ये शांततेसाठी बैठक आणि 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची आज सांगता, महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.